नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. साखळे हांगा आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हाजेरेंत पीएम किसान सन्मान निधी येवजणेच्या कार्यावळीचे थेट प्रसारण जाले. पेडणे तालुक्यातल्या हरमल ग्रामपंचायत प्रभाग 4 आणि फोंडा दुर्भाट ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 खातीर आयज पोटवेचणूक जाली. राज्यांत राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जाल्या उपरांत गोंय शिक्षण मंडळान आयोजीत केल्ली यत्ता 9वेची सत्र 1 परिक्षा 23 सप्टेंबर जाल्यार सत्र 2 परिक्षा 22 फेब्रुवारी सावन सुरू जातली. आनी सास्ती तालुक्यातल्या रुमडामळ दवल्ली पंचायत आणि नाविली पंचायतीची रिती पदां भरपा खातीर सोमारा 4 ऑगस्टाक वेचणूक बसका जातली. पुराय खबरो. साखळे हांगा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हाजेरेंत पीएम किसान सन्मान निधी येवजणेच्या कार्यावळीचे थेट प्रसारण जाले. आता मेरेन गोंयातल्या सुमार 6,500 शेतकारांच्या बँक खात्यांत वट्ट 24 कोटी रुपयांची रक्कम 20 हप्त्यांनी जमा जाल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. एकवटीत शेतीवरवीं शेतकारांक सशक्त करतले अशें तांणी मुखार म्हटलां. ह्या येवजणेचो लाव घेवपी एक शेतकार संजय सुर्लकर हांणी आपली ह्या संदर्भांत प्रतिक्रिया उक्तायल्या.
नमस्कार, हांव संजय सुर्लकर, सुर्ला माजी सरपंच. आयज नरेंद्र मोदीन पीएम सन्मान निधी बद्दल आनी शेतकऱ्या बद्दल बरीचशी माहिती दिली, त्या बद्दल हांव तेच्या पयल्यान मदीं अभिनंदन करतां. आनी तशेंच आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचेय बी अभिनंदन करता. एक बारीक शेतकरी तळमळटा शेतान ताका एक आधार मेळचो म्हणून तेणी सन्मान निधी ही वर्साक 6,000, 4 महिन्यान एकदां 2,000 मेळटा, ते मेळटा तेच्या बद्दल धन्यवाद मोदीचे म्हणटा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उत्तर प्रदेशांतल्या तांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसींत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो 20वो हप्तो जाहीर केलो. ह्या हप्त्यान 9,70,00,000 परस चड शेतकऱ्यांक 20,500 कोटी रुपया वितरीत केले. ह्या निधी सयत येवजणेच्या स्थापनेपासून आतां मेरेन एकूण 3,90,00,000 कोटी रुपयांचे वितरण जाला. ह्या येवजणे खाला दर वर्सा 6,000 रुपयांचो आर्थिक लाव थेट लाभ हस्तांतरण पद्दतीन शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यांत 3 समान हप्त्यांनी हस्तांतरीत करतात. पेडणे तालुक्यातल्या हरमल ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 4 आणि फोंडा तालुक्यातल्या दुर्भाट ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 2 खातीर पोटवेचणूक आयज जाली. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 5 मेरेन आशिल्ली. ग्रामपंचायत हरमलच्या प्रभाग क्रमांक 4 खातीर 2 उमेदवार वेचणूक रिंगणात आशिल्ले आणि फोंडेच्या दुर्भाट ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 2 खातीर 3 उमेदवार वेचणूक रिंगणात आशिल्ले. पुराय मतदान प्रक्रिया शांतकायेन जाली. मतमेजणी सोमारा 4 ऑगस्टाक सकाळी 8 वरां सावन सुरू जातली. 2025-2026 वर्सा खातीर 9वेची सत्र 1 आणि सत्र 2 परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झाला. राज्यांत राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू आशिल्ल्यान आता यत्ता 9वेच्यो परिक्षा गोंय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आयोजित करता. सत्र 1 परिक्षा 23 सप्टेंबर 2025 जाल्यार सत्र 2 परिक्षा 22 फेब्रुवारी 2026 ह्या दिसा सुरू जातली. सत्र 1 परिक्षा फुडल्या म्हयन्याच्या 23 तारखेक सुरू जावन 1 ऑक्टोबर मेरेन चलतली. ह्या परिक्षेची वेगळी आसन वेवस्था आसची ना. दरेका शाळेंत ह्यो परिक्षा जातल्यो. गोंयभरातल्या 31 केंद्रांनी पेपरा दिसा सकाळी प्रश्नपत्रिकेचे वितरण जातले. राज्य पावड्यार वा तांच्या वयल्या पावड्यार खेळपी विद्यार्थ्यांची परिक्षा बुडची न्हय म्हूण अशा विद्यार्थ्यां खातीर पुरवणी परिक्षा घेतले अशें गोवा बोर्डाचे सचिव विद्यादत्त नाईक हांणी सांगला. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसार मंत्रालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हळ्यार PIB गोंय कार्यालया खातीर वेगवेगळी पदां भरपाची आसात. ते खातीर अर्ज आफयल्यात. ह्या पदा खातीर इंग्रजी, हिंदी आणि संबंधित प्रादेशिक भाषेचे ज्ञान असप गरजेचे आसा. इच्छूक उमेदवाराक प्रसिद्ध पत्रकां, संशोधन दस्तावेज बरोवप, अनुवाद करप, सोशल मीडिया प्रसारण मीडिया कवरेजच्या अहवालाचे विश्लेषण आणि कम्युनिकेशन स्किल हाचे ज्ञान असप गरजेचे आसा. ह्या पदा खातीर उमेदवाराकडेन मास कम्युनिकेशनाची बॅचलर पदवी वा मास कम्युनिकेशन डिप्लोमा वा संबंधित क्षेत्राची बॅचलर पदवी असप गरजेची आसा. तशेंच उमेदवाराची पिराय 25 ते 35 वर्सां असप गरजेचे आसा. प्रसार माध्यमांकडेन काम केल्ल्याचो उण्यान उणो 2 वर्सांचो अनुभव गरजेचो आसा. तशेंच मायक्रोसॉफ्ट एक्सेल, गुगल शीट आनी हेर डेटा वेवस्थापन साधनाचे ज्ञान असप गरजेचे असा। ही पदा कंत्राटी पद्धतीचेर भरतले। इच्छुक उमेदवारांनी पीआयबी पणजेच्या संकेतस्थळार वचून ऑनलाईन अर्ज करचो असे कळीत केला। खण आणि भूगर्भशास्त्र संचालनालय मिनेझीस प्रागांजा संस्था इमारत पणजी हांगा कार्यरत आशिल्ल्या उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्हो मिनरल फाउंडेशन कार्यालयाचे स्थलांतरण केला। उत्तर गोंय जिल्हो मिनरल फाउंडेशन कार्यालयाचे स्थलांतर 1 ऑगस्ट सावन फ्लॅट 3 चौथो माळो नावेलकर ट्रेड सेंटर MG रोड पणजी 403-001 हांगा केला। जाल्यार दक्षिण गोंय जिल्हो मिनरल फाउंडेशन कार्यालयाचे स्थलांतरण 1 ऑगस्ट सावन रूम नंबर 30 तळघर माथानी साल्डाना प्रशासकीय प्रकल्प मडगांव 403-601 हांगा केला। संबंधित जिल्हो मिनरल फाउंडेशन कार्यालयाचो पत्र व्यवहार या फुडें वयल्या नाम्याचेर करचो असे कळीत केला। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
साश्टी तालुक्यान आसपावपी रुमडामळ दवरली पंचायत तशेंच नावेली पंचायत या दोन पंचायतींची रिती जाल्ली पदां भरून काडपा खातीर सोमारा 4 ऑगस्ट दिसा वेंचणूक बसका जावपाची आसा। रुमडामळ दवरली ह्या पंचायतीच्या सरपंच आनी उपसरपंच ह्या दोगांनी आपल्या पदाचो राजीनामो दिल्ल्यान ती भरपा खातीर सोमारा वेंचणूक जातली। सध्या ह्या पंचायतीचो ताबो भाग उदरगत अधिकाऱ्याच्या कार्यालयान नेमिल्ल्या प्रशासकांकडेन आसा। नावेली पंचायतीच्या सरपंचान आपल्या पदाचो राजीनामो दिल्ल्यान हे पद रिकामे आसा। हे पदूय सोमारा जावपी बसकेन भरून काडटले। विद्यार्थ्यांनी आपले शिक्षणीक यश तिगोवचे आनी वाडोवचे असे प्राध्यापक डॉ भूषण भावे हांणी सांगले। आयचो संसार फकत दोतोर अभियंतो चार्टर अकाउंटंट ह्या वेवसाया पुरतो मर्यादित ना, पूण हेर जायते वेवसाय आयच्या विद्यार्थ्यांक आकर्षित करतात असे तांणी सांगले। विद्यार्थ्यांनी आपली आवड सोदून काढून आपली कुशळटाय वाढोवपाचो यत्न करचो असे तांणी सांगले। अमेय विद्याप्रसारक मंडळान काल आयोजित केल्ल्या पत्रकार दीस आणि विद्यार्थी सन्मान सुवाळ्यात ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले। श्री अमेय उच्च माध्यमिक शाळेच्या कुर्टी फोंडाच्या सभागरांत हो सुवाळो झालो। पत्रकार दिसा निमतान वरिष्ठ पत्रकार मुकेश कायसुकार हांचो डॉ भूषण भावे हांणी भोवमान केलो। अमेय विद्याप्रसारक मंडळान फाटली 25 वर्सां लोकमान्य पुण्यतिथी निमतान दर वर्सा पत्रकारांक मान दिवपाची परंपरा तिगोवन दवरल्या असे अध्यक्ष संदीप खांडेपारकर हांणी सांगले। बूल ट्रॉलिंग नुस्तेमारीची गंभीरतायेन दखल घेतना द्रोणच्या आधारात बूल ट्रॉलिंग नुस्तेमारीचे कारवाय करपाचो निर्णय घेतला असे नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर हांणी सांगले। नुस्तेमारी गोरवां पोसप तशेंच कारखानो आणि बाश्चप खात्याच्या मागण्यांक चर्चे उपरांत सभाघरांत मान्यताय दिली। कुर्टी फोंडा हांगा पशु वैजकी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आसा। हाचे खातीर 30 कोटीची तजवीज आसा। मुळगांव हांगा 11 कोटीच्या पशु वैजकी इस्पितळ उभारपाचो वावर सुरू आसा। चिखली हांगा गोरवाच्या उपचारा खातीर डिस्पेन्सरी सुरू जातली असे मंत्री निळकंठ हळर्णकर हांणी सांगले। भारताचो डिजिटल पेमेंटचो आधार आशिल्ल्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसान जुलय 2025 1,947 कोटी वेव्हारा सयत एक नवो विक्रम नोंद केला, जाचे मोल 25.1 लाख कोटी रुपया आसा। ह्या आकडेवारी प्रमाण वेव्हाराच्या प्रमाणात वर्सान वर्सा 35% वाढ झाल्या आणि मोलान 22% वाढ झाल्या। राज्यात सध्या पावसान विसव घेतला। क्वचित हलको ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या काय वाठारात पडपाक लागला। हवामान नितळ आशिल्ल्यान वेधशाळेकडल्यान कसलीच शिटकावणी दिवंक ना। 8 ऑगस्ट मेरेन हवामानाची कसलीच शिटकावणी ना। आयज राज्यात चडांत चड तापमान 31.0 डिग्री जाल्यार सेल्सियस जाल्यार उण्यान उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला। परतून एक फावट मुखेल खबरो। साखळे हांगा आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हजेरेन पीएम किसान सन्मान निधी येवजणेच्या कार्यावळीचे थेट प्रसारण जाले। पेडणे तालुक्यातल्या हरमल ग्रामपंचायत प्रभाग 4 आणि फोंडा दुर्भाट ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 खातीर आयज पोटवेचणूक झाली. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाल्या उपरांत गोय शिक्षण मंडळान आयोजित केली इयत्ता 9 सत्र 1 परीक्षा 23 सप्टेंबर जाल्यार सत्र 2 परीक्षा 22 फेब्रुवारी सावन सुरू जातली. आनी सास्टी तालुक्यातल्या रुमडामळ दवल्ली पंचायत आणि नावेली पंचायतीची रिती पदां भरपा खातीर सोमारा 4 ऑगस्टाक वेचणूक बसका जातली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.